नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये ही माहिती दिली. 19 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकशाही बळकट करणं आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं विधायक चर्चा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथं 4 वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यात वाराणसी खजुराहो, लखनौ सहारनपूर, फिरोजपूर दिल्ली आणि एर्नाकुलम बंगळुरू या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे वंदे भारत गाड्यांची संख्या आता 160 झाली आहे. गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस रुग्णालय आणि महाविद्यालय संकुलाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण आरोग्याचा अधिकार असून गडचिरोली सारख्या भागात देखील आरोग्यसेवा पोहोचत आहेत, जिल्ह्याचं चित्र बदलत आहे असं ते म्हणाले. बुद्धिबळपटू राहुल व्हीएस याला भारताचा 91वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळाला आहे. 6वी आसियान वैयक्तिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानं फिडे अर्थात जागतिक बुद्धिबळ महासंघानं राहुलला ग्रँडमास्टर हा किताब दिला आहे. आठवड्यापूर्वी चेन्नईमधला इलमपथी एआर भारताचा 90वा ग्रँडमास्टर बनला, तर त्याआधी एस रोहित कृष्णाला देखील हा किताब मिळाला होता. बुद्धिबळ क्रमवारीत ग्रँडमास्टर ही सर्वोच्च पदवी आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.